पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 मराठी प्रेषितांची कृत्ये अध्याय 10 पेत्र व कर्नेल्य कैसेरिया येथे कर्नेल्य नामे कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या पलटणीत जमादार होता. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंती करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे तिसऱ्या प्रहरी प्रत्यक्ष असा दृष्टांत पाहिला की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या अशी हाक मारित आहे. तेव्हा तो त्याचकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्यास म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म ही देवासमोर स्मरणार्थ आली आहेत, तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन पेत्र नावाच्या एका पुरुषाला बोलावून आण. तो शिमोन नावाच्या कोणा एका चांभाराच्या येथे पाहुणा आहे. त्याचे घर समुद्राच्या काठी आहे. जो देवदू त्याच्याबरोबर बोलत होता तो गेल्यावर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरास व आपली एक निष्ठेने सेवा करणाऱ्यातील एका धार्मिक शिपायास बोलाविले आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यास यापोस पाठविले. ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येत आहेत. तो दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडले व मोठ्या चादरीसारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असे त्याला दिसले. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद प्राणी, सरपटणारे जंतू व आकाशातील पाखरे होती. मग त्यास अशी वाणी ऐकू आली की पेत्रा, उठ, मारून खा. तेव्हा पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, असे कसे होईल? कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे मी कधी काही खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा त्याला ती वाणी ऐकू आली की देवाने जे शुद्ध केले ते तू निषिद्ध मानू नको, असे तीन वेळा झाले आणि लागलेच ते पात्र वर घेतले गेले. आपण पाहिलेला दृष्टांत काय असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता पहा, कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधून दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि त्यांनी हाक मारून विचारले, शिमोन पेत्र येथे पाहुणा आहे काय? पेत्र त्या दृष्टांताविषयी विचार करीत असता आत्मा त्याला म्हणाला, पहा, तीन माणसे तुझा शोध करीत आहेत, तर उठून खाली चढ आणि काही शंका न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मी त्यास पाठविले आहे. पेत्र त्या मनुष्यांकडे खाली येऊन म्हणाला, पहा, ज्याचा तुम्ही शोध करता तो मी आहे. कोणत्या कारणास्तव तुमचे येथे येणे झाले? ते म्हणाले, कर्नेल्य जमादार हा धार्मिक मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने कळविले आहे की आपणाला आपल्या घरी बोलावून आपणापासून दोन शब्द ऐकावे. मग त्याने त्यास आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसऱ्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुवर्गापैकी कित्येक जण त्याच्याबरोबर गेले. दुसऱ्या दिवशी ते कैसेरियाला पोहोचले. तो कर्नेल्य आपल्या नातलगासह व इष्ट मित्रासह जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आत जात असता कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि त्याच्या पाया पडून अभिनंदन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे रहा, मीही मनुष्यच आहे. मग तो त्यांच्याबरोबर बोलत बोलत आत गेला. तेव्हा त्याने पुष्कळ लोकांना एकत्र जमलेले पाहिले. त्याने त्यास म्हटले, यहुदी मनुष्यांचे अन्य जातीच्या मनुष्याबरोबर संबंध ठेवणे किंवा त्यांच्याजवळ जाणे त्याला अशास्त्र आहे. हे तुम्हास ठाऊक आहे. तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखविले आहे. यास्त मला बोलावणे झाल्यामुळे मी काकू न करता आलो. तर मी विचारतो, तुम्ही मला कशासाठी बोलावले? तेव्हा कर्नेल्य म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी 3 प्रहरी प्रार्थना करीत होतो, तेव्हा पहा शुभ्र पोशाख घातलेला एक मनुष्य मजपुढे उभा राहिला आणि म्हणाला, कर्नेल्य, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझे दानधर्म देवासमोर स्मरण आले आहे. यास्तव यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोलाव. तो समुद्राच्या काठी शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणाकडे माणसांना तात्काळ पाठवले. आपण आला हे बरे झाले. तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञा दिली आहे ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व येथे देवासमोर आहोत. पेत्राचे भाषण. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला आणि म्हटले, देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते. तर सर्व राष्ट्रापैकी जो त्याची भीती बाळगतो व ज्यांची कृत्ये धर्मशील आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त जो सर्वांचा प्रभू आहे त्याच्याद्वारे देवाने शांतीची सुवार्ता गाजविताना आपले वचन इस्रायलाच्या संततीस पाठविले. योहानाने जो बाप्तिस्मा गाजविला त्यानंतर गालिलापासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला माहीत आहे. नासुरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वास बरे करीत फिरत असे, कारण देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने यहुद्याच्या देशात व यरुश्लेमात जे काही केले त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहो. त्यांनी त्याला खांबावर टांगून मारले. त्याला देवाने 3र्या दिवशी उठविले व त्याने प्रगट व्हावे असे केले. तरी हे प्रगटीकरण सर्व लोकांस नव्हे पण जे साक्षी देवाने पूर्वी निवडले त्या सर्वांस केले. त्या आम्ही तो मेलेल्यातून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाणेपिणे केले. त्याने आम्हास आज्ञा केली की लोकास उपदेश करा व साक्ष द्या की देवाने नेमलेला जिवंतांचा व मेलेल्यांचा असा न्यायाधीश हाच आहे. त्याचविषयी सर्व संदेष्टे साक्ष देतात की त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापापासून क्षमा मिळेल. विदेशी लोकावर पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा. विदेशी लोकांवर पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा. पेत्र हे बोलत असता वचन ऐकणाऱ्या सर्वावर पवित्र आत्मा आला. मग विदेशी लोकास पवित्र आत्म्याचे दान भरपूर मिळाले आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सर्व सुनता झालेल्या लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्यांनी त्यांना अनेक भाषा बोलताना व देवाचे स्तवन करताना ऐकले. तेव्हा पेत्राने म्हटले, ज्यांना आमच्यासारखा पवित्र आत्मा मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा करण्याकरता कोणाचे पाणी मना करवेल काय? मग येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्याने आज्ञा केली. तेव्हा काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.